आंख मारे ये लड़की, आंख मारे ये जो लड़की है ना, आंख मारने वाली आजकल बहुत ज्यादा कार्तिक आर्यन के साथ दिखाई देती है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी ना वाईट गोष्टींचं जे आहे ते दहन करतो आपण। रावणाचं दहन करतो म्हणजे काय, आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचाच आपण दहन करत असतो। दसरा हा खूप सुंदर सण आहे नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी। म्हणून तर नांदेडकरांना विचारलं होतं की अशा कुठल्या गोष्टी आहे ज्यांचं दहन तुम्हाला आज करायचंय, वाईट प्रवृत्ती ज्या आहेत। काय म्हणतात नांदेडकर?
हाय, मी प्रियंका।
प्रियंका, कुठली गोष्ट आहे अशी वाईट जी तुला दहन करायची आज आणि नवीन सुरुवात?
आज दहन करायची म्हणले तर जे अनहेल्दीनेस असतं आपण पाळतो कधी कधी, एक्सरसाइज करत नाही, तर
या गोष्टींचं दहन करायचंय। तुला हेल्दी लाईफस्टाईल हवंय?
हो।
ओके ओके, मग काय करशील त्यासाठी, नेमकी सुरुवात कशी करशील?
रेग्युलर एक्सरसाइज करेन।
व्हॉट अबाउट जंक फूड?
जंक फूड तसं मी खात नाही जास्त, तरी पण कमी करेल।
ओके, जेवढं काही जातं तेवढं थोडस लिमिट मध्ये खाशील। ओके ओके, हॅपी दशहरा टू यू अँड युअर फॅमिली।
सेम टू यू।
थँक यू, बाय
बाय।
तुम्ही तुमच्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी वाईट आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्या गोष्टींचं तुम्हाला दहन करायचंय, काय आहे ते सांगा मला। कॉल करा 9607007935 किंवा मग सोशल मीडियावरती डायरेक्ट मेसेज सुद्धा करू शकता तुम्ही। आरजे मेहक, आरजे MEHAK मेहक 935 फॉलो करा। फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे ऍक्टिव्ह असते मी, तिकडेही तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वरती दसऱ्याच्या विजयादशमीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा। स्टे ट्यून्ड अँड बजाते रहो।